सिद्धेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कृपया सर्वांनी आपले मोबाईल संच बंद अथवा सायलेंट मोडवर ठेवावेत ही नम्र विनंती। स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षणम् एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ब्रह्मानंदात निमग्न असलेल्या आत्मसुख प्रदान करणाऱ्या साक्षात ज्ञानमूर्ती अशा आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचं पूजन त्यांचं गुणवर्णन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। साधक विश्वासाठी या दिवसाचं एक अनन्य साधारण असं महत्व आहे। असा हा मंगल आणि पवित्र उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत। या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या आनंददायी अशा सोहळ्यामध्ये मी सौभाग्यवती अमृता कुलकर्णी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात गुरुगीतेतील काही श्लोकांच्या गायनाने होईल। सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई या श्लोकांचं गायन आता सादर करेल।
अखंडमंडलाकारं व्यासं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्योय तस्मै श्रीगुरवे नमः। यस्य स्मरणमात्रेण ज्ञानम उत्पद्यते स्वयं य एव सर्वसं प्राप्ति तस्मै श्री गुरवे नमः। अनेक जन्म संप्राप्त सर्वकर्म विदाहिने स्वात्मज्ञान प्रभावेण तस्मै श्री गुरवे नमः। न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वं ज्ञानात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्गुरुः त्रिजगद्गुरुः ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् मन्त्रमूलं गुरोर्वाक्यम् मोक्षमूलं गुरोः कृपा। गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् गुरोः परतरं नास्ति तस्मै गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः।
हे प्रेम स्वरूप गुरुवर, हे सुख निधान गुरुवर, तू परम धाम अमुचे मंगल निधान साचे, शाश्वत सुख प्रदाता सर्वस्व तुझे अमुचे। आपले परम धाम आणि सर्वस्व असलेल्या आपल्या सद्गुरूंचं, पूजनीय स्वामी मकरंदनाथांचं आणि पूजनीय मातोश्री मधुराताईंचं पूजन करण्याचा आजचा दिवस। ही पूजा बांधत असताना त्यांच्या ठिकाणी जे अलौकिक गुण आहेत त्यांचं स्मरण सहजच होतं। लहानपणापासूनच स्वामीजी एक अतिशय शिस्तप्रिय असं जीवन जगत आलेले आहेत। तरुण वयातच स्वामी माधवनाथांकडे यायला लागल्यापासून परमार्थ प्राप्तीचं एकच एक ध्येय त्यांनी समोर ठेवलं आहे। अशा त्यांच्या ध्येयनिष्ठ जीवनाकडे पाहताना असं जाणवतं की त्यांच्या लौकिक अर्थाच्या आयुष्याला एका मर्यादेची, एका साधेपणाची चौकट आहे, तर त्यांच्या पारमार्थिक आयुष्याला एक विलक्षण उदात्तता आहे। त्यांच्या प्रबोधनातून प्रगटणारे त्यांचे शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध पण त्याचवेळी हृदयाला स्पर्श करणारे विचार आपल्याला विस्मित करून टाकतात, खूप सुख देऊन जातात। आपलं कोणत्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून आपल्याला पूजनीय स्वामी मकरंदनाथांसारखे सद्गुरु लाभले. आपण जसे आहोत तसं त्यांनी आपल्याला स्वीकारलं, आपला अंगीकार केला. नरजन्माचं सार्थक ज्या आत्मसुखाच्या प्राप्तीत आहे ते साध्य करण्याकरता आपलं बोट घट्ट धरून ते आपल्याला सतत पुढे नेत आहेत. आपल्यासारख्या साधकांसाठी खरोखर एक मोठा सुवर्ण काळ चालू आहे. प्रवचन, सत्संग, भूगावची साधना शिबिर, अनुषंगिक साधना या सगळ्या माध्यमातून स्वामीजींचं अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला सातत्याने लाभत आहे. एखाद्या पाषाणावर सतत पडणाऱ्या जलधारेनी जसा पाषाणातही बदल घडून येतो त्याचप्रमाणे आपली प्रकृती पालटण्याचं सामर्थ्य स्वामीजींच्या शब्दात नव्हे त्यांच्या प्रेमभरल्या दृष्टीतही आहे. नवीन आलेल्या साधकांना येत जा या त्यांच्या प्रेमळ अशा शब्दांनी खरोखरच पुन्हा पुन्हा केंद्रात यावंसं वाटतं. आपण एखादी चांगली बातमी सांगितल्यावर त्यांच्या नुसत्या मस्त अशा प्रतिक्रियेनी आपण खूप आनंदून जातो. लहान मुलांनी नमस्कार केल्यावर एकदम शहाणा आहे या त्यांच्या कौतुकानी सर्वच मुलांना शहाण्यासारखं वागावंसं वाटतं. तर परदेशी किंवा परगावी जाणाऱ्या साधकांना किंवा काही अडचणीच्या काळात मी तुझ्याबरोबर आहे या त्यांच्या शब्दांनी खूप दिलासा मिळतो. आणि ते सतत आपल्याबरोबर आहेत, आपल्याला धीर देत आहेत असं जाणवतं देखील. नुकतीच मी काही काळ परदेशात असताना एकदा खूप तीव्रतेने मला स्वामीजींची आठवण आली आणि न राहून मी त्यांना फोन केला. त्यांचा आवाज ऐकताच मला खूप भरून आलं. ते मला म्हणाले, अगं किती बरं वाटलं तुझा आवाज ऐकून. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर स्वामीजींनी इतकं प्रेम करावं. पुढे बराच वेळ आमचं सविस्तर बोलणं झालं. फोन ठेवल्यावर पुढचा कितीतरी वेळ मी खूप आनंदात होते. त्यांच्या त्या बोलण्यानी मी एकदम तृप्त होऊन गेले. मला एका विलक्षण पातळीवरचं समाधान मिळालं. त्यानंतर लगेचच मी ध्यानाला बसले आणि त्या बैठकीत मला खूप शांतता, समाधान आणि आनंद मिळून गेला. स्वामीजींचं जीवन हे आपल्यासाठी एक आदर्श जीवन बनून राहिलेलं आहे. त्यांच्या जीवनाबद्दल एका काव्यात ते म्हणतात, व्यर्थ जीवनी कधी ना भ्रमलो, विषयी तैसा नाही भटकलो, भव मृगतृष्णी कधी ना फसलो, आत्महिती मन सावध झाले. स्वामी माधवनाथांकडे यायला लागल्यापासून सर्वार्थानी आपल्या सद्गुरूंना अपेक्षित असंच जीवन स्वामीजी जगत आहेत. मनुष्य जन्माची इतिकर्तव्यता ज्यामध्ये आहे असं स्वरूप सुख ओळखण्याचं आणि ते ठाई पाडून घेण्याचं एकमेव ध्येय त्यांनी बाळगलं आणि त्याच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींचा सहजी त्याग केला. स्वामीजींच्या जीवनात साधना आणि साधक विश्व याला सर्वात जास्त महत्व आहे हे विशेषत्वाने दाखवून देणारा आणि अंतर्मुख करणारा हा एक प्रसंग. एकदा स्वामीजींच्या एका मोठ्या दौऱ्याचं नियोजन चालू होतं. हे नियोजन करणाऱ्या साधकांनी 5 दिवस तिथली प्रेक्षणीय स्थळं बघण्यासाठी म्हणून ठेवले होते. ते बघितल्यावर स्वामीजी त्या साधकांना म्हणाले, हे 5 दिवस काढून टाका. मला कुठेही फिरायचं नाही, कुठलीही प्रेक्षणीय स्थळं बघायची नाहीत. केवळ आणि केवळ माझी प्रेमाची माणसं तिथे आहेत म्हणून मी तिकडे येतो आहे. व्यर्थ जीवनी कधी ना भ्रमलो, विषयी तैसा नाही भटकलो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून या प्रसंगाकडे पाहता येईल. परमार्थ हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनावा, आपला प्रपंचच परमार्थरूप होऊन जावा यासाठी स्वामीजींनी स्वतःवर खूप प्रयोग केले. त्याबद्दल ते आपल्याला अधूनमधून सांगत असतात. साधक म्हणून अतिशय सावध राहण्यासाठी, आपल्या प्रकृतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी याचा आपल्याला खूप उपयोग होतो. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे अगदी कसोशीनी प्रयत्न करणारे अनेक साधक आपल्या केंद्रामध्ये आहेत. आपण पुण्यात राहणारे साधक खूप भाग्यवान आहोत. स्वामीजींचा प्रत्यक्ष सहवास आपल्याला नित्य मिळत असतो, त्यांच्याकडून नियमित श्रवण घडत असतं, केंद्रातल्या पवित्र वातावरणाचा आपल्याला सतत लाभ होत असतो. परंतु काही साधकांना मात्र मोठ्या अनिच्छेनीच केंद्रापासून स्वामीजींपासून लांब जाणं भाग पडतं. अशा परिस्थितीतही आपली साधना निष्ठेनी तितक्याच संवेगानी करणारे असेही साधक आपल्या इथे आहेत. सद्भक्त नारायण वहाडणे हा अशांपैकीच एक. तो 1994 पासून केंद्रात येतो आहे. मला आठवतंय की स्वामी माधवनाथ दर गुरुवारी माया अपार्टमेंट तिथे जो सत्संग घ्यायचे त्याला तो नियमित उपस्थित असायचा. गेल्या 2 वर्षांपासून तो नोकरीनिमित्त इंदौरमध्ये असतो. त्याचं गुरुस्तवन आता आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आता हृदय हे आपुले, चौफाळ्या भले, वरी बैसऊ पाऊले श्रीगुरूंचे. माझी तनू आणि प्राण या दोन्ही पाहुवा लेऊ श्री गुरुचरण, करू भोग मोक्ष निम्ब लोण पाया तया. गुरुपौर्णिमेचा अत्यंत मंगलमय आनंददायी उत्सव आपण साजरा करीत आहोत. काही दिवसांपूर्वी सद्भक्त पंकजदादांचा फोन आला, म्हणाले की तुला गुरुस्तवन करायचं 29 तारखेच्या कार्यक्रमामध्ये, रविवार आहे. मी इंदोरला होतो, 2 वर्षांहून अधिक काळ झाला. पंकजदादांना होकार देताना अतिशय आनंदून गेलो. सद्गुरु श्रवणाच्या परतत्व स्पर्शाने वाणीचं महत भाग्य उदयाला आल्याची ती जाणीव होती. वाटलं कितीतरी दिवस आता नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवस आता नाही नदीत डुंबलो. खुल्या चांदण्यांची ओढ आहे माझी ती जुनीच, आणि वाहत्या पाण्याची शिळ ओळखीची ती. सद्गुरु श्रवणाचं विलोभनीय चांदण भाव विभोर करणार, आणि श्रीगुरूंनी हृदयभूमीतून प्रवाहित केलेली ती भावगंगा अंतःकरण विशुद्ध करणारी. गुरुसवनाच्या निमित्ताने स्वामीजींच्या आठवणींचे असंख्य क्षण हृदय मंदिरात निनादत आहेत. गेली कित्येक वर्ष स्वामीजींनी आपल्या पावन चरणांजवळ आश्रय दिला आणि मी इथला होऊन गेलो. त्यांच्यापासून कधीही दूर जाण्याचं मनात देखील आलं नाही, परंतु जावं लागलं. इंदोरला गेलो, ज्या दिवशी जायचं होतं तो दिवस उजाडला आणि मनामध्ये काहूर माजलं. जे पवित्र चरण आजपर्यंत बघत होतो ते केव्हा बघायला मिळतील आता परत. नमस्कार करताना स्वामीजींची कृपा बरसली. कृपाशीर्वाद देत ते म्हणाले की तू कुठेही गेलास तरी साधनाच करशील, मी तुझ्या बरोबर आहे, काळजी करू नकोस. इंदोरला गेलो आणि प्रकर्षाने जाणवलं की केंद्रात आजपर्यंत काय मिळत होत. ऑडिओ ब्रॉडकास्टिंग वरती स्वामीजींचा आवाज ऐकता यायचा, पण दर्शन होत नव्हतं. तेव्हा व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग सुरू झालं नव्हतं. स्वामीजींना लिहिलं, म्हटलं स्वामीजी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम. ऑडिओ ब्रॉडकास्टिंगमुळे आपला आवाज ऐकता येतो, पण आपल्याला प्रत्यक्ष बघण्याचं भाग्य काही औरच आहे. आपल्या आठवणीने खूप व्याकुळता येते. वाटतं काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. आपण माझा सर्वस्वी सांभाळ करीत आहात याची प्रत्यक्ष जाणीव मला होते. आपण सर्व जाणता अंतर्यामी आपली केंद्राची स्वामीजींची आणि भक्त पुंडलिका प्रमाणे आपण केंद्रात साक्षात उभ्या केलेल्या विठुरायाची रखुमाईची खूप आठवण येते. स्वामीजी म्हणाले, नारायण तू इथे नाही हे सर्वांना चांगलंच जाणवत आहे, मलाही तुझी तशीच आठवण असते. मी तुझ्या बरोबर आहे, तुझी तळमळ मला समजते आणि त्यामुळेच तू अंतर्यामी स्वामींच्या निजे निकट आहेस. जीवन प्रवासात काट्याकोट्यातून अंधारातून जाताना स्वामीजींचे शब्द कंटकांचे शल्ले बोथट करतात, दृष्टीसमोरचा अंधकार नाहीसा करतात. परमपूजनीय स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी महोत्सवी वर्ष सुरू झालं आणि मी त्यांना लिहिलं. 2016 सालातील ऑक्टोबर महिन्याचा आज पहिला दिवस स्वामीजींचा जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आणि अंतःकरण त्यांच्या स्मरणाने भरून गेलं. अपरिमित प्रेम देऊन स्वामीजींनी जन्मजन्मांचा थकवा दूर केला, माझ्यासारख्या पामरावर दया केली आणि कृपेचा वर्षाव केला. त्यांनी आपलंच केलं या आठवणीने मन पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणांवर समर्पित होत. माया अपार्टमेंटच्या त्या ईश्वरानुरागी दिवसांच्या जादूमयी दिवसांमध्ये अंतकरण हरवून जात. स्वामीजी म्हणाले की नारायण तुझे सुंदर भाव मी स्वामीजींपर्यंत पोहोचवतो. संत जनाबाई म्हणतात, बहुत कनवाळू बहु हा दयाळू जाणे लढा पाळू भाविकांचा. ईश्वरीय प्रेमाची अत्यंतिक सहजता म्हणजे आपले स्वामीजी. इंदोरला गेल्यापासून बहुतांश वेळा मी मेसेजद्वारे स्वामीजींशी संवाद साधतो. सुरुवातीला असं झालं की केव्हा स्वामीजींना फोन करीन आणि त्यांचा तो आवाज ऐकीन. एक दिवस संध्याकाळी फोन केला पण संपर्क नाही झाला. त्या दिवशी मात्र रात्री तीव्रतेने जाणवलं की स्वामीजींचा फोन येतोय आणि खरंच रात्री 10 वाजता मोबाईलची रिंग वाजू लागली. स्क्रीनवर पाहतो तर स्वामीजी अशी अक्षर झळकत होती. कंठ दाटून आला, कसा बसा उच्चारलो, स्वामीजी नमस्कार. स्वामीजी म्हणाले, नारायण कसा आहे? त्या शब्दांमधून ओसंडून वाहणाऱ्या आत्मिक प्रेमाला प्रतिसाद देताना वाणी कुंठित झाली. नंतर विचारित होते, जेवणाचं कसं करतो, सोय कशी आहे वगैरे, आणि बोलताना शेवटी मी स्वामींना म्हटलं की स्वामीजी एक प्रार्थना आहे, माझा मोबाईल फॉर्मॅट झाल्यामुळे आपल्याला पाठवलेले सर्व मेसेजेस माझ्याकडनं डिलीट झाले. आपले शब्द माझ्या जीवनाची संजीवनी आहे, इथल्या एकाकीपणामध्ये मला खूप आधार वाटतो या शब्दांचा. खर तर सगळं डिलीट झाल्याचं काहीच वाटलं नव्हतं, परंतु स्वामीजीशी झालेला सुखसंवाद हरवल्याची एक बोध मनाला लागून राहिली होती. आणि आश्चर्य सांगतो, फोन संपल्यानंतर काही वेळातच मी पाठवलेले पहिल्या दिवसापासूनचे सर्व मेसेजेस स्वामीजींच्या रिप्लाय सकट स्वामीजींनी मला फॉरवर्ड केले होते. स्वामीजींची अपरंपार दया कशी वर्णवाई, वाचा पांगुळते. जेव्हा जेव्हा पुण्यात येतो त्या प्रत्येक वेळी प्राधान्य कशाला असेल तर स्वामीजींच्या दर्शनाला. असं कधीही झालं नाही की पुण्यात आलो आणि स्वामीजींच्या दर्शनाशिवाय जावं लागलं. अपार प्रेम केलंय स्वामीजींनी, अपार करुणेने अंतःकरण भरून टाकलंय. असंच केंद्रात आलो एक दिवस खूप ओढीने, जेव्हा केंद्रात जातो आणि स्वामींना पाहतो असं होऊन गेलं. गणेशपुरमच्या ध्यान मंदिराच्या दरवाज्यातून आत आलो, खुर्च्यांजवळ उभा राहिलो, तेवढ्यात जिन्यावरून स्वामीजी खाली आले. अत्यंत प्रसन्नतेने माझ्याकडे पाहत हसत म्हणाले, अरे जिना उतरत असतानाच मला तुझी आठवण झाली. म्हटलं, आज नारायण भेटणार आणि तू समोरच उभा ये. त्यांचं ते निर्व्याज प्रेम, निखळ हास्य, हृदयाचा ठाव घेणारी दृष्टी, खांद्यांना हातांना होणारा हळुवार स्पर्श आणि चैतन्यामृतात चिंब भिजलेला तो ये असा शब्द, सर्वच साधारण जगाशी जुनाट सुरेख अशा पद्धतीचं प्रत्यंतर देणार. तो मंगळवारचा दिवस होता भेटीगाठींचा. भेटीगाठींचा कार्यक्रम झाला, नमस्कार झाले. विठोबा रखुमाईला नमस्कार करून स्वामीजी निघाले आणि सर्वजण हात जोडून उभे होतो. अत्यंत हळुवारपणे एक एक पाऊल टाकत स्वामीजी प्रत्येकावर नजर फिरवीत निघाले. माझ्याकडे पाहून दोन पावलं माझ्या दिशेने आले. कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळुवार, कुटुंबैल केसर या शंकास त्यांचं ते चालणं. त्यांच्याकडे पाहून भाव अनावर झाले. त्यांचेही भाव गर्भनयन ओथमले. अवर्णनीय कृपामृताचा वर्षाव सुरू झाला. अंतःकरणात त्यांची ती करुणामयी दृष्टी खोल जाऊन बसली. नमस्कारासाठी जोडलेल्या माझ्या दोन्ही हातांना त्यांच्या पद्महस्तांचा स्पर्श झाला आणि घळघळा अश्रुधारा सुरू झाल्या डोळ्यांमधून. मला म्हणाले अत्यंत मृदू स्वर, केव्हा निघणारे? कंठ अवरुद्ध झाला. कसा बसा उच्चारलो संध्याकाळी. तर म्हणाले की आता केव्हा भेटशील? त्यांच्या त्या विचारणेला हृदयातून शब्द फुटला नाही. अपार करुणेने ओसंडलेली त्यांची ती दृष्टी आजही अंतर्यामी डोकावताना अत्युत्कट भावतरंग निर्माण करते. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. 6 जानेवारी 2018 रोजी शनिवार होता. परमपूजनीय स्वामीजी आणि परमपूजनीय मधुराताई यांची पाद्यपूजा करण्याचं महदभाग्य आम्हाला लाभलं. 15 डिसेंबरला सद्भक्त विलासदादांनी फोन करून सांगितलं की पुढच्या महिन्यात तू जेव्हा पुण्यात येशील तेव्हा स्वामीजी तुझ्याकडे येणार आहेत आणि 2-4 दिवसांसाठी तू येतो, तर कुठलीही धावपळ नको, घरगुती कार्यक्रम आपण करूया स्वामीजींनी सांगितलंय. मला खूप आनंद झाला, भारावून गेलो. 15 डिसेंबरचा दिवस आणि 2016 मधील डिसेंबर मध्ये भुगावच्या साधना शिबिरामध्ये असतानाचे स्वामीजींचे शब्द मला त्यावेळी आठवले की तुझ्याकडे यायचंय माझ्या लक्षात आहे. खूप तळमळ वाढली आणि 2 जानेवारीलाच मी पुण्यात आलो. गुरुवारच्या सत्संगानंतर नमस्कार करताना त्यांना म्हटलं की स्वामीजी आपल्या नेण्या आणण्याची व्यवस्था, तर म्हणाले अरे माझ्या गाडीतून आम्ही येऊ. मधुराताई आणि मी जयू आणि विलासला इथेच बोलवलंय गणेशपुरमला, आम्ही चौघे येऊ. मी एकदम स्तंभित झालो. नाथ संप्रदायाचे अध्वर्य, सर्व साधक शिष्यांचे मायबाप, परमदैवत सद्गुरु पदाधिष्ठित स्वामी मकरंदनाथ, अमानित्वापासून सर्व दैवी गुण संपदेची साक्षात मूर्ती, स्वतः गाडी चालवत येणार म्हणत होते. मी हिमालय नाही पाहिला, पण हिमालयापेक्षाही उत्तुंग भव्य दिव्य असे भासले स्वामीजी त्यावेळी. सावध होत म्हणालो मी स्वामीजींना की स्वामीजी मी अभिजितला सांगतो, त्याला रस्ताही माहिती आहे आणि घरही माहिती आहे. तर तेवढ्याच सहजतेने म्हणाले बरं ठीक आहे चालेल. किती साध सरळ पारदर्शी व्यक्तित्व, गंगेसारखं निर्मळ निरपेक्ष जीवन. ठरल्याप्रमाणे स्वामीजी सकाळी 11 वाजता सद्भक्त परमपूजनीय मधुराताईंसमवेत पाद्यपूजेसाठी आले. पाद्यपूजा झाली आणि कित्येक वर्षांची रोखरोख मनातली शांत झाली. स्वामीजींची प्रत्येक कृती परमपूजनीय स्वामी माधवनाथांची आठवण करून देते. त्यांचं बोलणं चालणं पाहणं सलगी देणं आपलंच करणं सगळं सगळं अद्भुत अलौकिक समर्पित करणार. स्वामीजींच्या चरणांना घट्ट चिकटून बसलेलं मन मात्र जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी रमत नाही आणि रमणार नाही असं वाटतं. मात्र त्यांच्या त्या आठवणींमध्ये भगवत सानिध्याचा आनंद मात्र निश्चितपणे मिळतो. ते प्रत्यक्ष आपल्या बरोबर असल्याची पूर्ण जाणीव अंतःकरणामध्ये असते. संत ते उदार कृपेचे सागर तयांचे उपकार कायवानो इच्छिती कल्याण देती आत्मधन मज रात्रंदीन सांभाळीती स्वरूपी जागृत ठेवीती संतत ठाईची भगवंत भेटविती. स्वामी म्हणे ऋण न फिटे म्हणून पायी लोकांगण घालीत असे. हरिओम तत्स.
सद्गुरूंपासून लांब असलेल्या शिष्याला सद्गुरूंच्या भेटीची जी तळमळ लागलेली असते तिचं वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज वासराची उपमा देतात. परी गुरु आज्ञा धरिले देह गावी असे एकले वासरू लाविले दावे जैसे म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहून वडील निमिषमानी. शिष्याची तळमळ त्याला लागलेली आज शिष्य कितीही लांब असला तरी सद्गुरूंपर्यंत निश्चित पोहोचते आणि सद्गुरू कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याला प्रतिसाद देतात ती आस पुरवतात. किंबहुना लांब असलेल्या साधकांची स्वामीजींनाही तितकीच आठवण असते. त्यांच्यावर स्वामीजींचं बारीक लक्ष असतं हे नारायणच्या गुरुस्तवनातून दिसून आलं. या गुरुपूजनाच्या काळात आपण जेव्हा स्वामीजींचं पूजन करतो तेव्हा आशीर्वाद देताना स्वामीजी ज्या प्रेमभराल्या दृष्टीने आपल्याकडे पाहतात त्यातून नेहमी जाणवतं की ते सतत आपल्या पाठीशी आहेत, आपल्यावर त्यांचं लक्ष आहे. आपण जसे स्वामी मकरंदनाथांच्या पूजनाने सुखावून जातो त्याचप्रमाणे स्वामीजी देखील त्यांच्या सद्गुरूंच्या अर्थात स्वामी माधवनाथांच्या आठवणींमध्ये अगदी रमून जातात, भावविभोर होतात. आपल्या सद्गुरूंविषयीचे भाव त्यांचं गुणवर्णन स्वामी मकरंदनाथांनी अनेक काव्यांमधून केलेलं आहे. आपल्या सद्गुरूंचं पूजन करून त्यांच्या कृपेची याचना अशाच एका काव्यात स्वामीजी करतात. हे दयाळा परम सुखदा हृदयी तुमची स्पंदना विनीत भावे करीत पूजन तव कृपेची याचना हृदयी तुमची स्पंदना. हे काव्य आता सादर करणार आहे सद्भक्त हर्षवर्धन जोशी.
Ah सदा हृदयी तुमची स्पंदना विनीत भावे करीत पूजन तव कृपेची याचना हृदयी तुमची स्पंदना शुभ्रवसना चारुतनु तव प्रेम स्वरूपी तू भला मंद गंधित मोद फुलला समीप तुझिया पाहिला चरण कमली मोक्ष खेला तिमिर दुरिता खंडना हृदयी तुमची स्पंदना तव कृपेचा गंध घेऊनी प्राण माझे कोशले चित्सुखाने तृप्त होऊनी गगन रंगी रंगले निज रूपाची भेट घडूनी मिटूनी गेली वंचना हृदयी तुमची स्पंदना जन्म मरणा ठावनुरला मोक्षमय संसार तो स्वरूप विश्वी विश्वस्वरूपी नटुनी गेले पाहतो निज स्वरूपी भरुनी तरीही तव पदी आराधना हृदयी तुमची स्पंदना देवतानी भक्तताही द्वैत भाषा लोपता स्त्री पुरुषता भेदनुरला हरिपदी सामावता निजरूपी मकरंद भरला पूर्ण झाली मंत्रणा हृदयी तुमची स्पंदना हे दयाळा परम सुखदा हृदयी तुमची स्पंदना विनीत भावे करीत पूजन तव कृपेची याचना हृदयी तुमची स्पंदना हृदयी तुमची स्पंदना हृदयी तुमची स्पंदना
अनंतर आपण एका ग्रंथाच्या नवीन आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम करणार आहोत. आपल्या संप्रदायाचा गाभा म्हणजे ध्यान साधना. सोहम ध्यान साधना मेळावा या आपल्या केंद्राच्या उपक्रमाअंतर्गत वेळोवेळी स्वामी मकरंदनाथांनी ध्यानाविषयी जे मार्गदर्शन केलं त्याचं संकलन एका ग्रंथात करण्यात आलेलं आहे. ज्यांना ध्यानाबद्दल फारशी माहिती नाही पण त्याबद्दलची उत्सुकता आहे, ध्यान करायची इच्छा आहे आणि त्यासाठीचं अचूक मार्गदर्शन हवं आहे, अशा साधकांसाठी स्वामी मकरंदनाथ लिखित सोहम ध्यान साधना नावाचा हा ग्रंथ 32 पानांचा छोटेखानी असा उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ आहे. आज या ग्रंथाची चतुर्थ आवृत्ती आपण प्रकाशित करत आहोत. या आवृत्तीत काही भाग नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे, तो म्हणजे स्वामी मकरंदनाथांचं संक्षिप्त चरित्र. याशिवाय दोन्ही स्वामीजींचं जीवन, तत्वज्ञान, अंतरस्थिती, कार्य याचा थोडक्यात परामर्श या ग्रंथामध्ये आहे. सोहम ध्यान साधना या अतिशय अंतरंग आणि गहन अशा विषयावरचा ग्रंथ मंडळांनी आपल्याला अगदीच नाममात्र किमतीत उपलब्ध करून दिला आहे. त्याचं मूल्य आहे केवळ 10 रुपये. तेव्हा आपण सर्वजण याचा लाभ करून घेऊया. ग्रंथ विक्री केंद्रावर आपल्याला हा ग्रंथ घेता येईल. आता मी मंडळातर्फे पूजनीय स्वामीजींना विनंती करते की त्यांनी या ग्रंथाच्या चतुर्थ आवृत्तीचं प्रकाशन करावं आणि त्यानंतर गुरु पौर्णिमेच्या या पावन उत्सवामध्ये आपल्याला आशीर्वचन द्यावं. हा ग्रंथ सभागृहात दोन्ही ठिकाणी असलेल्या ग्रंथ विक्री केंद्रावर उपलब्ध आहे. आपल्या परमार्थ प्रेमी आप्तेष्टांना भेट देण्यासाठी म्हणून देखील हा ग्रंथ आपण जरूर घ्यावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करते.
अखण्डमण्डलाकारम् व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहम् नमामि. आज गुरु पौर्णिमेच्या या परम पावन अशा उत्सवाच्या दिवशी मी आपल्या स्वामीजींपासून ते ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून ते आदिनाथांपर्यंत असा जो पूर्वापार चालत आलेला संप्रदाय आहे, त्या संप्रदायातल्या सर्व पूर्वसुरींना नमस्कार करतो. त्यांनी आपल्या संप्रदायाकडं म्हणजे त्यांच्याच संप्रदायाकडं असंच कृपादृष्टीने पाहावं आणि त्यांचा हा संप्रदाय असाच शुद्ध पवित्र आणि उत्कर्षाप्रत असा न्यावा अशी मी त्यांना प्रार्थना करतो. खरं म्हणजे अशी प्रार्थना म्हणजे बाळक बापाची ताटी रिगे आणि बापातेची जेववू लागे की संतोषिले वेगे मुखची ओढवी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं आहे. लहान मूल आपल्या वडिलांच्याच ताटाजवळ येत आणि वडिलांच्याच ताटातले घास आपल्या चिमुकल्या हातांनी वडिलांना भरवायला जात. तस या संप्रदायावर कृपा करा असं पूर्वसुरींना सांगणं हे तशा प्रकारचं आहे. पण एक व्यक्ती म्हणून, एक मानवी स्वभाव म्हणून मी ही प्रार्थना केली. ज्ञानेश्वर महाराज गुरुतत्वाचं वर्णन करत असताना आणि आपल्या सद्गुरूंची स्तुती करत असताना यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजमव्ययम श्रीमन निवृत्ती नाथेती ख्यातम दैवतमाश्रये असं म्हणतात. जे अक्षर आहे ज्याला क्षरता नाही, जे वाणीचा विषय नाही, जे आनंद स्वरूप आहे, जे जन्मरहित आहे आणि ज्याला व्यय नाही, खर्च नाही, श्रीमन निवृत्ती या नावानी विख्यात असलेलं हे जे दैवत, त्या दैवताचा मी आश्रय करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि आपण सर्व गुरु भक्त आपल्या गुरूंच्या ठिकाणी अशीच भावना ठेवून असतो. आज या गुरु पौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने मी आपल्याकडून एक साधना करून घेणार आहे. प्रवचन तर मी नेहमीच करत असतो, मोठ्या उत्सवांमध्ये देखील प्रवचन करत असतो. पण या गुरु पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सर्व अनुग्रहित एकत्र आलेले असतात तेव्हा अनुग्रहाच्या वेळेला त्यांना जे सांगितलेलं असतं ते त्यांच्याकडून परत एकदा करून घ्यावं अशी इच्छा निर्माण होते की जे लक्षात ठेवून परत वर्षभर तुम्हाला तशा प्रकारे करायचं आहे. मी एक काव्य केलेलं आहे, त्या काव्याच्या आधाराने आपल्याला साधना करायची आहे. मी प्रथम काव्य वाचून दाखवतो. प्रभात समयी उठूनी लवकरी शुचिरभूत होऊन सद्गुरु भजनी रंगुनी जाऊनी ठेवी अनुसंधान सोहम आत्मा नित्य निरंजन अलिप्त अविचल पूर्ण आत्मभान हे सतत राखुनी सुखे असावे जाण वेध लागुनी अनन्यतेचा निज आसन जमवावे वैराग्याचा आश्रय धरुनी आत्महिता लक्षावे. ब्रह्मानंदे नित्य तृप्त जो परमसुखाचा दानी, ज्ञान भक्तीची सुंदर मूर्ती गुरु स्मरावा ध्यानी. ओम तत्वम सोहम सहा वचनाते निजांतरी उजळावे, चिंतन मात्रे भावार्थी त्या समरस होऊनी जावे. नाभी पासुनी मूर्धनी स्थानी अनुहत नाद निनादे, प्राणापानी सोहम भावित नेई चित गगनाते. विशाल गगनी प्राणासह मन विलीन होऊन जाता, शून्य दर्शनी गगन उरे तू केवळ त्याचा द्रष्टा. वृत्ती उठता साक्षित्वाने तिजला सोडून द्यावे, पुनरपि गगनी शून्यत्वाचा द्रष्टा होऊनी जावे. गगनाची ही घडूनी आठणी द्रष्टुत्व ही मावळते, सच्चित सुख घन हरी स्वरूपी उरला निर्मळ तेथे. शुद्ध बुद्ध हरी रूप संचले पाहुनी जगदंतरी, नित्य तृप्त मकरंद विनवितो गुरु भजा अंतरी. असं हे काव्य आहे. याच्यामध्ये ध्यानाची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण माझ्यापाशी जवळपास 20 मिनिटं आहेत, 25 मिनिटं आहेत. या 25 मिनिटात थोडक्यात पण आपण साधना करणार आहोत. आपल्याला त्यासाठी डोळे मिटून बसायचं आहे. आपण सर्वजण डोळे मिटून शांत स्तब्ध श्वास संथ शांत आपले श्वास संथ शांत. मन ही शांत, जवळपास विचार रहित, सद्गुरूंची आठवण करू. अनुग्रहाच्या वेळेला जसे स्वामीजी आपण पाहिले तसे मूर्तिमंत विवेक पूर्ण अंतर्मुख आत्मानंदामध्ये निमग्न आपण आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण करू. सोहम आत्मा नित्य निरंजन. आपण देह नाही, चिदाकाशात परमात्म स्वरूपाने आपण आहोत. अशरीरी नित्य निरंजन अलिप्त अविचल चिदाकाशात सोहम भाव शरीराखेरीस आपण वेगळे शुद्ध जाणीव स्वरूप आनंद स्वरूप नित्य निरंजन अलिप्त अविचल वेद लागुनी अनन्यतेचा निज आसन जमवावे वैराग्याचा आश्रय धरुनी आत्महिता लक्षावे या क्षणाला कोणत्याही इंद्रियाच्या विषयाची आपल्याला आवश्यकता नाही आपण त्यापासून दूर आहोत आपण विषयाखेरीज सुखी आहोत पूर्ण आहोत आपण आत्मस्वरूप आहोत नित्य निरंजन अलिप्त अविचल पूर्ण रूप आहोत या क्षणाला देहाची कोणतीही कर्म प्रपंच उद्योग व्यवसाय विविध प्रकारचे विषय यापासून मी अलिप्त आहे सुखी आहे पूर्ण आहे विषयांखेरीज पूर्ण आहे प्रपंच सोडून पूर्ण आहे आत्मस्वरूप आहे अशा मुळातच आत्मभावाने तृप्त असलेले आपण सद्गुरु स्मरण करू ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञान मूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। सद्गुरु आपल्या चैतन्याला उपदेश करतात, आत्मचैतन्याला उपदेश करतात। ओम तत्त्वम सोहम सहा भगिनी वर्गा करता श्री तत्त्वम सोहम सहा ते परमात्म तत्वच तू आहेस। शिष्य उत्तर देतो सोहम सहा ते परमात्म तत्वच मी आहे। आता तेच एक फक्त भरून राहिलेलं आहे, मी या नावाचा पदार्थ नाही। आपलं चैतन्य आता परमात्मा भावानी युक्त झालेलं आहे, आनंद प्रेम शांत स्वरूप। नाथी पासुनी मूर्धनी स्थानी अनुहत नाद दिनादे प्राणापानी सोहम भावित नेई चित गगनाते। या सोहम भावानी परिपूर्ण असलेले आपण आता नाभी स्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत श्वास खेचून मध्यमेतून घ्यायचा आहे। धरिता सो सांडिता हम अशा प्रकारे अनुग्रहाच्या वेळेला दाखवला तसा असे 3 ते 5 श्वास आपण घ्यायचे आहेत। नाभिस्थानापासून ते चिदाकाशापर्यंत सो अशा शब्दाचा उच्चार करत एक शेवटचा श्वास घ्यायचा, चिदाकाशामध्ये रोधून धरायचा, ब्रह्मभावनेने थांबायचं आणि आता तो नैसर्गिक रीतीने सुटेल, आता श्वास मुद्दामून घेणं आणि सोडणं थांबवायचं, श्वासावर सोहम करणं थांबवायचं. आता आपण चैतन्य रूपाने, जाणीव रूपाने परमात्म्याशी एकरूप होऊन मस्तकाच्या पोकळीमध्ये आहोत. श्वासाकडे पूर्ण दुर्लक्ष, तुमची सगळी जाणीव आता मस्तकात एकवटलेली आहे. तिथं परमात्म्याशी एकरूप होऊन तुम्ही थांबलेले आहात. या क्षणाला परमात्म्याशी एकरूपता. आताचा जो चालू क्षण आहे तेव्हाही एकरूपता, विचार उठू द्यायचा नाही. आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. विचार उठू देऊ नका. तुम्ही शांत स्वरूपाशी परमात्मा भावनेशी समरस आहात. विचार उठला तर ताबडतोब त्याला घालवून टाका. त्या विचाराच्या माग जायचं नाही असं ठरवा. साक्षीत्वाने सोडून द्या. विचार भरकुटी मध्यापाशी उठेल, तुम्ही आतून तो समजून घ्याल आणि सोडून द्याल त्वरित. विचार सोडून दिला की परत विचार रहितता निर्माण होईल ती वेगळेपणाने बघा. असं वारंवार करा. प्रकारच्या विचाराचा तर त्याग केलेला आहे. तुम्ही साक्षीत्वाने पाहता आहात, परमात्म स्वरूप असलेले तुम्ही, आणि विचार उठत नाहीये. दीर्घ काळ विचार रहितता राहिली तर केवळ पाहणारा द्रष्टा शिल्लक राहतो. तो मुळातच परमात्म स्वरूप आहे. नित्य शुद्ध बुद्ध जाणीव स्वरूप मुक्त केवळ अस्तित्व मात्र. अस्तित्व मात्र चैतन्य. गगनासी ही घडूनी आटणी, द्रष्टुत्व ही मावळते, आणि सच्चिदानंद सुखमय आत्मा श्रीहरीच प्रगट होतो. सच्चित सुख घन हरि स्वरूपी उरला निर्मळ तेथे. हरि 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 शुद्ध बुद्ध हरि रूप संसले अशी स्थिती होऊन गेली. या स्थितीतून आपल्याला खाली यायचं आहे. एक दोन धसरीके सारखे दीर्घ श्वास सोडा घ्या. एक सोहमचा दीर्घ श्वास घेऊन अर्धा मिनिट परत ध्यानाला बसा. घासत आपल्या गालाला डोळ्याला कपाळाला स्पर्श करत हरी डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी. शुद्ध बुद्ध हरी रूप संचले पाहुनी जगदंतरी. हे जे शुद्ध बुद्ध जाणीव स्वरूप परमात्म स्वरूप ते आपल्या अंतर्यामी देह भावना गेल्यानंतर आपल्याच प्रचितीला येत आणि डोळे उघडल्यानंतर हरिभाव झाल्यामुळं सर्व जगत देखील असं परमात्म स्वरूपच दिसायला लागतं. अशा निर्मळ दृष्टीने जगतामध्ये राहावं, व्यवहार करावा, आपण तेच आहोत असं लक्षात ठेवावं आणि तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे असंही लक्षात ठेवावं. सद्गुरु भजनाचा हा महिमा आहे की सद्गुरु भजनानी गुरुपदिष्ट ध्यानानी असा निर्मळ भाव अंतरी प्रगट होतो. हा निर्मळ भाव सर्व गुरु भक्तांना प्राप्त होवो. आजचा हा जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तो सद्गुरूंकडून आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे. स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित, स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित, स्वामी मकरंदनाथांचे अनुग्रहित, स्वामी माधवानंदांचे अनुग्रहित आणि अन्य संप्रदायाचे देखील कित्येक अनुग्रहित इथे उपस्थित आहेत. या सगळ्या अनुग्रहित शिष्यांना भक्तांना मी स्वामीजींचं स्मरण करून आशीर्वाद प्रदान करतो. हरिओम तत्सत. हरी हरी. स्वामी
साधक विश्वासाठी सद्गुरूंचं प्रत्यक्ष पूजन करायला मिळणं म्हणजे परम भाग्याचा क्षण. मंडळातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात आता आपण पूजनीय स्वामी मकरंदनाथांचं आणि मातोश्री मधुराताईंचं पूजन करणार आहोत. तत्पूर्वी स्वामीजी आणि मधुराताई पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पुन्हा स्थानापन्न होतील आणि मग त्यांच्या पूजनाला सुरुवात होईल. आता होणाऱ्या प्रातिनिधिक पूजनात आपल्या केंद्रातली 3 नव दाम्पत्य सहभागी होणार आहेत, सद्भक्त विक्रांत आणि सौभाग्यवती प्रियांका देशमुख, सद्भक्त गौरव आणि सौभाग्यवती सानिका कुलकर्णी आणि सद्भक्त प्रणव आणि सौभाग्यवती अमृता करवंदे। हे पूजन चालू असताना केंद्रातील काही साधक आणि साधिका पुरुष सूक्त आणि श्री सूक्ताचं पठण करणार आहेत। आपण सर्वजण अंतःकरण पूर्वक या पूजनात समरस होऊया।
हरिः ॐ
धर्मा प्रथमान्या अथ ध्यानम् अरुणकमलसंस्कारकृतपुञ्जवर्णा करकमलकृतेष्टाभिनियुग्माम्बुजाता मणिमुकुटविचित्रालङ्कृतिपद्ममाला भवतु भुवनमाता सन्ततौ श्रीत्रिहरिणः हरिः ओम् हिरण्यवर्णाभरीवर्णरत्नजाम्भिरण्मयी लक्ष्मी जातभेदो महामहा यज्ञान्हिरण्यम् विन्देयम् रामस्वम् पुरुषाणम् अश्वपूर्वायसमज्जाभक्तिनागप्रबोधिनी श्रियम् देवी मुखहवये श्रीर्मा देवी दुतताम् ताम् सोऽभिदाम् हिरण्यप्राकाराम् मार्गान् स्वदन्तीम् तृप्ताम् तर्पयन्तीम् वन्मेत्रिकाम् पद्मवर्णाम् तामिहोपहवये श्रियम् शरण्याम् प्रभाता यजता स्वरन्तीम् श्रियम् लोके देव दुष्टामुदाराम् ताम् पद्मिनीम् शरणमहम् प्रपद्ये अलक्ष्मीर्मे धर्षताम् त्वाम् नृणे आदित्यवर्णे तपसो विजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽप बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च भाया अलक्ष्मी उपैतु माम् देव तथा कीर्तिश्च मणिना च प्रादुर्भूतोऽस्ति रात्रेऽस्मिन् कीर्ति वृद्धिम् ददातु मे सुष्टिपातामलाम् जेतामलक्ष्मीम् नाचयाम्यहम् अभूतिम समृद्धिम् च सर्वानिर्मृदले गुहात् गन्धद्वारा दुराधर्षाभिश्च पुष्टाम् करीषिणी ईश्वरीम् सर्वभूतानाम् दामिहोपहव्ये श्रियम् मनसत्तावमापूतिं वाचः सत्यमतीमहि पशूनां रूपमन्यस्य मैत्री क्रयतायतः कर्दमेन प्रदाभूता मयिसम्भव कर्दम श्रियं वाचय मे कुले मातरं पद्ममालिनि आवर्षजन्तु सिद्धानि शिल्पीतवसने कुले निज देवीं मातरं श्रियं वाचय मे कुले आर्द्रामुत्तरीं वृत्तिं सुवर्णां हेममालिनि सूर्याभिरन्मणिं लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रायकर्णीं यष्टिं पिङ्गलां पद्ममालिनि चन्द्राभिरन्मणिं लक्ष्मीं जातवेदो महावः साम्भावः जातवेदो लक्ष्मी मनपगामिनि यस्याभिरण्यं प्रभूतं गावो दास्योत्तां लिङ्गेयं पुरुषाणाम् यत्कृषि प्रयतो भूत्वा जुहुया राज्यमन्वहम् सूक्तं पञ्चदकर्मं च क्रीतामत्ततसंजपेत् पन्नागमे पद्मिनि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलाय काशी दीर्घप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्व अद्वरायै गोरायै धनरायै महानने धनं मे दुषतां देहि सर्वकामांसने मे पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तच्वा स्वशरीरथं प्रजानां भवति माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विना वैनतेन सोमं पिब सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्त्या त्रीसूक्षरामिणां चरति जनिलये सरोजहस्ते डबलतरां सुखसङ्गमाय शोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीदमे श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधा शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शरसंवत्सरं दीर्घमायुः ॐ महालक्ष्मै च विद्महे विष्णुपद्मै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।
यानंतर आरती होईल। सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील, आपण त्यांच्या बरोबर म्हणूयात।
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळू तू ज्ञान देवी, पाजीशी अमृत ओवी, देशी जाणीव आगळ, जाणीव आगळी अजाण भक्ता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून गाविसी आरता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, पोवाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पद कमलावरी ठेवी अला माथा, भावे नमुनी पद कमलावरी ठेवी अला माथा, ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था, प्रपंच साधुनी भक्ती प्रेमे स्वानंदे रमता, ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पद कमलावरी ठेवी अला माथा, सोहम हंसारूढ राहुनी शांत विषयी आरता, स्वामी तू शांत विषयी आरता, नाथ पंतीशी खून दाविशी उन्मनी सुख भक्ता, ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पद कमला ठेवी अला माथा, भावधरुणीया चातक जैसा शरणयै मेघा, जैसा शरणयै मेघा, दास मणे मी अनन्य तैसा धाव पाव भेगा, ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पद कमलावरी ठेवी अला माथा, भावे नमुनी पद कमलावरी ठेवी अला माथा, बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ।
यानंतर बारामती केंद्रातर्फे श्री महेश व सौ मनीषा कळंत्री हे स्वामीजींना आणि मातोश्री मधुराताईंना हार अर्पण करतील। यानंतर जुन्नर केंद्रातर्फे डॉक्टर प्रणेश ढवळे आणि सौ अश्विनी ढवळे स्वामीजींना आणि मधुराताईंना हार अर्पण करतील. आजचा गुरु पौर्णिमेचा हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. काही महत्वाची निवेदन करते. गुरु पूजना संदर्भात निवेदन आहे, ज्या साधकांचं गुरुपूजन राहिलं आहे त्यांनी आपल्या जागीच बसून राहावं. कार्यकर्ते सांगतील तेव्हाच आपण गुरुपूजनासाठी यायचं आहे. पूजनीय स्वामीजी आणि मधुराताई 10 मिनिटात फ्रेश होऊन पुन्हा इथे येतील. ज्या साधकांचं गुरुपूजन झालेलं आहे त्यांनी स्वामीजींना मनोमन नमस्कार करावा ही नम्र विनंती. परगावच्या साधकांसाठी एक महत्वाचं निवेदन आहे.